श्री दासबोध दशक 15वां आत्मदशक समास 7वां अधोर्ध्व निरूपण
श्री राम नाना विकाराचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचळी जे चंचळ सूक्ष्म रूपे मूळ माया जाणीवेची मुळीच्या मूळ संकल्पाची ओळखी षडगुणेश्वराची येणेची न्याये प्रकृती पुरुष शिवशक्ती आर्धनारी नटेश्वर म्हणती परीते आवघी जगज्योती मूळ त्यासी संकल्पाचे जे चळण तेची वायोचे लक्षण वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळ्या असती खोल पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना स्वाद अंतरंग मुळामध्ये तेची मूळ फोडून पाहता काहीच नाही वाटे आता पुढे वाढता वाढता दिसू लागे कड्यावरी वेल निघाला अधोमुखे बळे चालीला फापावून पुढे आला भूमंडळी तैसी मूळ माया जाण पंचभूते आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यये जाणावे अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला असंभाव्य नाना फडगरे फुटली नाना जुंबाडे वाढली अनंत अग्रे चालिली सृष्टीमध्ये कित्येक फळे ती पडती सवेची आणीक निघती ऐसी होती आणि जाती सर्व काळ एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले ऐसे आले आणि गेले किती एक पाने झडती आणि फुटती पुष्पे फळे तिने चिरीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य, अवघा वेळची कर्पतो मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा, मूळ खाणून काढिले प्रत्यये ज्ञाने निर्मूळ केले, तरी मग वाढणे चिराहिले सकळ काही, मुळी बीज सेवटी बीज, मध्ये जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला, मुळामधील ज्या गोष्टी सांगता हे बीज सृष्टी, जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो, जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे, न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काही तरी लागे जाणावे, अंतरीच परीठावे सकळास कैचे, तेणेसीच कार्यभाग करीती, परंतु तयास निणती, दिसे नाते काये करीती बापुडे लोक, विषये भोग तिणेची घडे तिणे विण काहीच न घडे, स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे, जे आपलेची अंतर तद्रूपची जगदांतर, शरीर भेदाचे विकार वेगळाले, आंघोळीची आंघोळी सवेदना एकीची एकीस कळेना, हात पाये अवेव नाना येणेची न्याये, अवेवाचे अवेव नेणे मातो परांचे काये जाणे, परांतर या कारणे जाणवेना, एकाची उदके सकळ वनस्पती नाना अग्रे भेद दिसती, खुडिली ती तुकीच सुकती येरते टवटवीत, येणेची न्याये भेद जाला, कळे ना एकाचे एकाला, जाणपणे आत्मयाला भेद नाही, आत्मत्वी भेद भेद दिसे देह प्रकृति करिता भासे तरी जाणत चियसे बहुतेक देखून ऐकून जाणती शाहाणे अंतर परीक्षिती धूर्त ते अवघेच समजती गुप्त रूपे जो बहुतांचे पालन करी तो बहुतांचे अंतर विवरी धूर्तपणे ठाऊके करी सकळ काही आधी मनोगत पाहाती मग विश्वास धरिती प्राणी मात्र येणे रीती वर्तताहे स्मरणामागे विस्मरण रोकडी प्रचित प्रमाण आपले ठेवणे आपण चुकताहे आपलेच आपणा स्मरेना बोलिले ते आठवेना उठती अनंत कल्पना ठाऊ क्या कैचा ऐसे हे चंचल चक्र काही नीट काही वक्र जाला रंक अथवा शक्र तरी स्मरणा स्मरणे स्मरण म्हणिजे देव विस्मरण म्हणिजे दानव स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी प्रचित मानसी आणावी विवेके सहित विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा नेत्रे नेत्रची पाहावा दर्पणीचा स्थूळे स्थूळ खाजवावे सूक्ष्मे सूक्ष्म समजावे खुणेने खुणेसी बाणावे अंतर्यामी विचारे जाणावा विचार अंतरे जाणावे अंतर अंतरे जाणावे परांतर होनिया स्मरणा माझी विस्मरण हेची भेदाचे लक्षण एक देसी परिपूर्ण होत नाही पुढे सिके मागे विसरे पुढे उजेडे मागे अंधारे पुढे स्मरे मागे विस्मरे सकळ काही तुर्या जाणावी स्मरण सुषुप्ति जाणावे विस्मरण उभयेता शरीरी जाण वर्तती आता।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्ध निरूपण नाम समास सातवा।